मार्क अध्याय 5. मग ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले, आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य कब्रातून निघून त्याला भेटला. तो कब्रात राहत असे व त्याला साखळ्याने देखील आता कोणाच्याने बांधून आवरविना, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधिले असताही त्याने साखळ्या तोडून टाकल्या व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्याने त्याला वश करवेना. तो नेहमी रात्रंदिवस कब्रामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व धोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. तो येशूला दूरून पाहून धावून आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून बोलला,
हे येशू परात्पर देवाचा पुत्रा, तुझा माझा काय संबंध? मला पिडशील तर तुला देवाची शपथ.
कारण त्याने त्याला म्हटले होते,
अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून नी.
त्याने त्याला विचारिले,
तुझे नाव काय?
त्याने उत्तर दिले,
माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहो.
अशी त्याने त्याला फार विनवणी केली.
आणि आमास या देशातून घालवू नको.
तेथे डोंगराकडे ढुकरांचा मोठा कळप चरत होता, तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की,
आम्ही त्या डुकरांमध्ये शिरावे म्हणून त्याचकडे आम्हास लावून दे.
मग त्याने त्यास परवानगी दिली. मग ते अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरात शिरले आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व ती सरोवरात गुदमरून मेली. ती सुमारे 2000 होती. मग डुकरे चालणाऱ्यांनी पळत जाऊन नगरात व शेतामळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले ते पाहावयास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर त्यांनी भूतग्रस्ताला, म्हणजे ज्यात सैन्य होते त्याला, वस्त्र पांघरलेले व शुद्धीवर आलेले असे पाहिले आणि त्यास भीती वाटली. हे ज्यांनी पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताविषयीची व डुकराविषयींची हकीकत त्यास सांगितली. तेव्हा तुम्ही आमच्या प्रांतातून निघून जा, अशी ते त्याची विनवणी करू लागले. मग तो तारवात बसताच जो अगोदर भूतग्रस्त होता त्याने मला आपल्याजवळ राहू द्यावे अशी त्याला विनंती केली, परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले,
तू आपल्या घरी स्वकियांकडे जा व प्रभूने तुझवर दया करून तुझसाठी केवढी मोठी कार्य केली हे त्यास सांग.
तेव्हा तो निघाला आणि जी मोठी कार्य येशूने त्यासाठी केली होती ती दकापलीस येथे प्रसिद्ध करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तेव्हा तो सरोवराजवळ होता. मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनवणी केली की,
माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे, ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावे.
मग तो त्याच्या बरोबर गेला. तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला व त्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली. तेव्हा 12 वर्षे रक्तस्त्राव होत असलेली एक स्त्री होती. तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःख सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते. ती बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता. ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. तिने म्हटले,
मी केवळ याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईन.
तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा जरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. येशूने आपणातील शक्ती निघाली हे तत्क्षणी आपल्या ठाई ओळखून गर्दीमध्ये वळून म्हटले,
माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला?
त्याचे शिष्य त्याला म्हणाले,
लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता?
मग जिने हे केले. तिला पाहावयास त्याने सबोवार नजर फेकली. तेव्हा ती स्त्री आपणाकरिता जे काही करण्यात आले होते ते लक्षात आणून भीत भीत व कापत कापत त्याचकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व वृत्तांत खरा खरा सांगितला. त्याने तिला म्हटले,
मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, सुखरूप जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त आईस.
तो हे बोलता इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली.
गुरुजीला आणखी श्रम कशाला देता?
परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता
सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला,
भिऊ नको, विश्वास मात्र धर.
त्याने आपणाबरोबर पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणाला येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला,
तुम्ही कशाला गलबला करितावर रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.
तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला. पण त्या सर्वांस बाहेर घालून मुलाचा बाप व आई आणि आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला,
तलिथा कुम,
याचा अर्थ,
मुली मी तुला सांगतो, उठ.
आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत विस्मित झाले. हे कोणाला कळू नये म्हणून जपा अशी त्याने त्यास निक्षुण आज्ञा केली आणि तिला काही खावयाला द्यावयास सांगितले.